उत्पत्ती प्रकरण 21 इसहाकाचा जन्म। यानंतर परमेश्वराने आपल्या म्हणण्याप्रमाणे सारेवर अनुग्रह केला आणि तिला दिलेले वचन पुरे केले। सारा गर्भवती झाली। देवाने सांगितलेल्या समयी अब्राहमाला म्हातारपणी तिच्यापासून मुलगा झाला। अब्राहमाला सारेपासून मुलगा झाला, त्याचे नाव त्याने इसहाक ठेविले। अब्राहमाने आपला मुलगा इसहाक 8 दिवसांचा झाला तेव्हा देवाच्या आज्ञेप्रमाणे त्याची सुंता केली। इसहाक झाला तेव्हा अब्राहम 100 वर्षांचा होता। सारा म्हणाली, देवाने मला हसविले आहे, जो कोणी हे ऐकेल तो माझ्याबरोबर हसेल। ती आणखी म्हणाली, सारा मुलास पाजील असे अब्राहमास कोण म्हणाला असता? पण त्याच्या म्हातारपणी मजपासून त्याला मुलगा झाला आहे। हागार आणि इश्माएल ह्यास घालवून देणे। तो बाळ मोठा झाला तेव्हा त्याचे दूध तोडले, इसहाकाचे दूध तोडले। त्या दिवशी अब्राहमाने मोठी मेजवानी दिली। हागार मिसरिणीस अब्राहमापासून झालेल्या मुलाला खिदळताना सारेने पाहिले। तेव्हा ती अब्राहमास म्हणाली, या दासीस व हिच्या मुलास घालवून द्या। माझा मुलगा इसहाक याचबरोबर या दासीचा मुलगा वारस नसावा। अब्राहमास आपल्या मुलासंबंधी ही गोष्ट फार वाईट वाटली। तेव्हा देव अब्राहमास म्हणाला, हा मुलगा व तुझी दासी यांच्या संबंधी तू वाईट वाटून घेऊ नको। सारा तुला जे काही सांगते ते सगळे ऐक, कारण तुझ्या वंशाचे नाव इसहाकच चालवणार। या दासीच्या मुलापासूनही मी एक राष्ट्र निर्माण करीन, कारण तो तुझे बीज आहे। नंतर अब्राहमाने मोठ्या पहाटेस उठून भाकरी व पाण्याची मसक आणून हागारेच्या खांद्यावर ठेविली आणि तिचा मुलगा तिच्या हवाली करून तिला रवाना केले। ती निघून बैरशेबाच्या रानात भटकत राहिली। मसकेतील पाणी संपल्यावर तिने त्या मुलाला एका झुडपाखाली टाकिले आणि ती बाणाच्या टप्प्याइतकी दूर जाऊन त्याच्यासमोर बसली, कारण ती म्हणाली, आपण आपल्या मुलाचा मृत्यू पाहू नये। आणि ती त्याच्यासमोर बसून हंबरडा फोडून रडू लागली। देवाने मुलाची वाणी ऐकली व देवाच्या दूताने आकाशातून हाक मारून हागारेला म्हटले, हागारे तू कष्टी का? भिऊ नको, कारण मुलगा आहे तेथून देवाने त्याची वाणी ऐकली आहे। उठ, मुलास उचलून आपल्या हाती घट्ट धर, त्याच्यापासून मी एक मोठे राष्ट्र निर्माण करीन। मग देवाने तिचे डोळे उघडले व पाण्याचा झरा तिच्या दृष्टीस पडला। तेव्हा तिने जाऊन मसकेत पाणी भरिले व मुलास पाजिले। देव त्या मुलाचा पाठीराखा झाला व तो रानात लहानाचा मोठा होऊन तिरंदाज झाला। तो पारानाच्या रानात वस्ती करून राहिला आणि त्याच्या आईने त्याला मिसर देशातली बायको करून दिली। अब्राहम आणि अबीमलेख यांच्यामधील करार। त्या सुमारास असे झाले की अबीमलेख व त्याचा सेनापती पिकोल हे अब्राहमास म्हणाले, जे काही तुम्ही करिता त्यात देव तुमच्या बरोबर आहे, तर तुम्ही मला आता येथे देवाच्या शपथेवर असे म्हणा, मी तुमच्याशी तुमच्या पुत्र पौत्रांशी कपट करणार नाही, आणि जशी तुम्ही माझ्यावर कृपा केली तशी मी तुम्हावर व ज्या देशात मी उपरी होऊन राहिलो आहे त्या ह्या देशावर कृपा करीन। अब्राहम म्हणाला, बरे, अशी शपथ मी वाहतो। मग अबीमलेखाच्या चाकरांनी पाण्याची एक विहीर बळकावली होती, त्याबद्दल अब्राहमाने अबीमलेखाला दोष लाविला। अबीमलेख म्हणाला, हे कोणी केले हे मला ठाऊक नाही, तुम्ही मला हे कधी सांगितले नव्हते आणि मीही हे ऐकले नव्हते, आजच ऐकले। मग अब्राहमाने मेंढरे व बैल आणून अबीमलेखास दिले आणि त्या दोघांनी एकमेकात करार केला। अब्राहमाने कळपातील कोकरातल्या 7 माद्या वेगळ्या काढून ठेविल्या। तेव्हा अबीमलेख अब्राहमास म्हणाला, तुम्ही ही 7 कोकरे वेगळी काढून ठेवली ती कशाला? तो म्हणाला, तुम्ही ही 7 कोकरे माझ्या हातून घ्यावी, म्हणजे ही विहीर मी खणिली आहे अशी माझ्या बाजूने साक्ष पटेल। यावरून त्या ठिकाणाचे नाव बैरशेबा म्हणजे शपथेची विहीर असे पडले, कारण तेथे त्या दोघांनी शपथ वाहिली। बैरशेबा येथे त्यांनी करार केल्यावर अबीमलेख व त्याचा सेनापती पिकोल हे निघून पलिष्ट्यांच्या दिशी परत गेले। मग अब्राहमाने बैरशेबा येथे एशेल वृक्ष लाविला आणि तेथे सनातन देव परमेश्वर याच्या नावाने प्रार्थना केली. अब्राहम हा पलिष्ट्यांच्या देशात पुष्कळ दिवस उपरी म्हणून राहिला.